विविध भारती पुणे, विजयालक्ष्मी साळवी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे शहरातली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीचा उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग म्हणजेच SCMTR वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याची ग्वाही केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या मार्गासाठी जागा आरक्षित करण्यास राज्य सरकारनं नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यासाठी काल राज्याच्या नगर विकास विभागानं अधिसूचना जारी केली आहे. संपूर्ण उन्नत असलेला हा 36 किलोमीटर लांबीचा मार्ग असेल. रस्त्यावरील नियमबाह्य वाहनतळाच्या कारवाई करण्याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार वाहन चालक उपस्थित असताना नियमबाह्य वाहन लावणे, चुकीचं वाहन लावणं यासाठी कारवाई केल्यास गाडी चालकाकडून गाडी ओढून नेण्याचा दंड घेता येणार नाही. अनधिकृतपणे वाहन उभे असल्यास ते टोईंग करून नेणाऱ्या खासगी आस्थापनेच्या कामगारांच्या अरेरावी संदर्भात पोलीस आयुक्तांकडे तक्रारी आल्यानंतर हे परिपत्रक जारी करण्यात आलं. पोलीस आयुक्तालयात टोईंग कंपनीचे प्रतिनिधी आणि कर्मचारी यांची बैठक घेण्यात आली. त्यात पोलीस आयुक्तांनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू मलेरियासह जलजन्य आजारांचा धोका वाढत असल्यानं पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. पुणेकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. सर्दी, ताप, खोकला, घसादुखी अशी लक्षणं आढळल्यास तत्काळ उपचार घ्यावेत, तसंच पुणे महापालिकेच्या दवाखान्यात संपर्क साधावा असं आवाहन पुणे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ सूर्यकांत देवकर यांनी केलं आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात कात्रजला गेल्या वर्षी 2023-24 मध्ये सुमारे 3 कोटींचा नफा झाला असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी दिली आहे. संघाच्या दूध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत वाढ करण्यासाठी विपणन तज्ञांची नेमणूक करण्यात आली असल्याचंही पासलकर यांनी सांगितलं. आळंदी पंढरपूर पालखी मार्गावरील प्रमुख 10 गावांमध्ये 25 जून ते 17 जुलै या काळात पालखी सोहळ्यावर आधारित दिठी हा मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहे. या चित्रवारीची सुरुवात आळंदीतून 25 जूनला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. पुण्यातल्या खडकी रेल्वे स्थानकावर 2 नवीन फलाट बांधण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. पुणे रेल्वे स्थानकावरचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी हडपसर आणि खडकी रेल्वे स्थानकाच्या विस्ताराचं काम हाती घेण्यात येणार आहे. खडकी रेल्वे स्थानकावर मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या उभ्या करण्यासाठी अथवा या गाड्या इथूनच सुरू करण्याच्या दृष्टीनं याचा फायदा होईल. पुण्यातल्या रामवाडी मेट्रो स्थानकापासून खराडीतल्या इऑन आयटी पार्कपर्यंत मेट्रो फीडर बस सेवा पुणे महानगर परिवहन अर्थात PMPML कडून सुरू करण्यात आल्याचं हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. या सेवेचा प्रारंभ PMPML चे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय कोलते आणि महामेट्रो रेल पुणेचे संचालक विनोद अग्रवाल यांच्या हस्ते नुकताच झाला. पिंपरी चिंचवड पालिकेच्या करसंकलन आणि कर आकारणी विभागाच्या वतीनं केलेल्या जनजागृतीचा परिणाम म्हणून गेल्या 2.5 महिन्यात 50% मालमत्ता धारकांनी कर भरला आहे. आतापर्यंत 3,09,233 नागरिकांनी कर भरणा केला आहे. पुण्याजवळच्या मांजरी इथल्या वसंतदादा साखर संस्थेनं विकसित केलेल्या नवीन वाणाच्या ऊसाची लागवड राज्यात करण्यास भारतीय कृषी संशोधन आणि विकास परिषदेच्या समितीनं मान्यता दिली आहे. वसंतदादा साखर संस्थेच्या विविध संशोधन केंद्रात गेल्या सुमारे 2 वर्षापासून ऊसाच्या या नवीन प्रजातीवर प्रयोग सुरू होते. सामान्यांच्या ताटातल्या पदार्थाला सजवणाऱ्या कोथिंबीरीचे दर किरकोळ बाजारात 80 ते 100 रुपयांपर्यंत गेले आहेत. पावसानं दडी मारल्यानं सर्वच भाज्यांचे दर वाढल्यानं त्याचा फटका ग्राहकांना बसतोय. पुणे जिल्हा क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त स्पार्टन मान्सून लीग अजिंक्यपद स्पर्धेत कल्याण इलेव्हन संघानं विट्रॉन ऑप्टो इलेक्ट्रॉनिक संघाचा 4 गडी राखून पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. पुणे आणि परिसरात आज काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीवर असल्या मात्र दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. शहरात कमाल तापमान 24.2 अंश तर किमान तापमान 22 अंश नोंदवलं गेलं. उद्याही हवामानात फारसा बदल संभवत नसल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.